तुमच्या रोजच्या जगण्यातली विस्मयकारक माहिती जी ठरणारे तुमच्यासाठी महत्वाची. ऐका साम टीव्हीचा आज स्पेशल पॉडकास्ट, जे तुमच्यासाठी महत्वाचं तेच आमच्यासाठीही.
माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ही एक ना अनेक कारणांमुळे नेहमी चर्चेत राहिलेले आहेत. राज्याच्या राजकारणातील प्रचंड उलथापालथीची काही वर्ष कोश्यारी यांच्यामुळे देखील गाजली आहेत. मात्र आता कोश्यारी संदर्भातलं एक मोठं गुपित फुटलेलं आहे. ते काय पाहूया त्या रिपोर्टमध्ये.
कोश्यारींच्या संस्थेला 15 कोटींची देणगी. अंबानींकडून कोश्यारींनी देणगी घेतली. निनावी पत्रामुळे गुपित फुटलं. वादग्रस्त कारकीर्द राहिलेले भगतसिंग कोश्यारी पुन्हा एकदा चर्चेत आले. महाविकास आघाडी सरकारच्या काळात सतत चर्चेत राहिलेल्या कोश्यारींचं गुपित आता फुटलंय. आरटीआय कार्यकर्ते अनिल गलगली यांना एक निनावी पत्र मिळालंय आणि विशेष म्हणजे एक धक्कादायक खुलासा या पत्रात करण्यात आलाय. राज्यपाल असलेल्या कोश्यारींच्या शिक्षण संस्थेने अनंत अंबानी यांच्याकडून 15 कोटी रुपयांची देणगी घेतली असा गौप्यस्फोट या पत्रात करण्यात आला. अनिल गलगली यांनी हे निनावी पत्र राज्यपाल रमेश बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवून चौकशीची मागणी केली आहे.
महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांचे व्यक्तिमत्व वादग्रस्त होतं. जेव्हा ते राज्यपाल होते त्यांनी आपल्या संस्थेच्या नावावर देणग्या वसूल केल्या. त्याची कुठली माहिती राजभवनाकडे उपलब्ध नाही. यानंतर मला एक निनावी पत्र आलं. त्या निनावी पत्रामध्ये दावा करण्यात आलेला आहे की त्यांनी उद्योगपती अनिल अंबानीकडून 15 कोटी रुपयाची देणगी घेतलेली आहे. तर आमच्या सरकारकडे एवढीच मागणी आहे की राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या शिक्षण संस्थेची जेव्हा ते राज्यपाल होते ते संपूर्ण चौकशी करण्यात यावी. त्यामुळे सत्य ते समोर नक्कीच येईल.
कोश्यारींनी आपल्या पदाचा दुरुपयोग केला. उत्तराखंडमधील एका शाळेच्या नावानं भरपूर पैसा गोळा केला. 100 सुद्धा मुलं नाहीत अशा शाळेसाठी कोट्यवधी रुपयांच्या देणग्या गोळा केल्या. या पैशांमधून पुतळ्या दीपेंद्रसिंह कोश्यारींसाठी जमीन घेतली. त्या जमिनीवर मोठे रिसॉर्ट्स बांधले. देवस्थळांच्या नावानं भरपूर संपत्ती गोळा केली. अनंत अंबानी यांच्याकडून या शाळेसाठी 15 कोटी रुपये घेतले हा सर्व उल्लेख या पत्रात करण्यात आलाय. अनिल गलगली यांनी यापूर्वी आरटीआय द्वारे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्या कार्यकाळात त्यांच्या संस्थेने जमा केलेल्या देणग्यांबाबत माहिती मागवली होती. कोश्यारींवरील आरोप गंभीर असून याबाबत मुख्यमंत्री योग्य निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया संजय शिरसाट यांनी दिली आहे.
या संदर्भात मला तरी काही कल्पना नाही, परंतु झालेला आरोप हा गंभीर आहे, गंभीर स्वरूपच आहे.
या एपिसोड मधून मिळालेली माहिती कशी वाटली हे आम्हाला कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि रोज ऐका बिंचपॉट ऍप वर किंवा तुमच्या आवडत्या पॉडकास्ट प्लॅटफॉर्म वर साम टीव्ही आज स्पेशल पॉडकास्ट. आणि हो, आम्ही यूट्यूब वर पण साम टीव्ही या नावानं आहोत. तिथे आम्हाला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करा.